प्रेरित झिनिगु अध्याय।
अबले हेरोड जुजु घुम घुम विश्वासित शास्ती बिगु या त व यहुन्ना या दाजु याकुब या त तरुवार स्याकल ठुकी याना यहुदी त ले तागुली झन पत्रुस या त नाप जोनित नेचिल व या त जोंगु सोडा मटगु मरि नेगु नख बले ख पत्रुस या त जोना झ्याल खाना तल नख ढुङ्का जक मुनुटेगु न्ह्योनी यङ्केगु मती तया पेम पेम याना पेठो सिपाही ते त पा तया तल थथे पत्रुस या त झ्याल खाना कुना तबले मण्डली चोपिन्स वया त तोटा ब्युढका परमेश्वर याके प्रार्थना याना चोन हेरोद मुनुटे न्ह्योनी यङ्केगु नेरुखुनु चान्हे पत्रुस निम सिपाही तेगु दठी निपु सिखल चिका देना चोन लुखान सिपाही पा चोना चोंगु डु अबले हे प्रभु याम छम स्वर्गदूत अन खन देक वल अले अन झल्ल चोन स्वर्गदूत पत्रुस यात मे गिली गिली याना
याकन द
धका थन पत्रुस याल हाते चिना तगु सिख बेना कुटुवन स्वर्गदूत वयात धाल
ला फ्यु अले लका न्या
व धाथे या त स्वर्गदूत वया त हान्न धाल
गान्या जी ल्युल्यु वा
पत्रुस वया ल्युल्यु वन ठोफुक्क जुया चोंगु धाथे ख धका व मस्यु वया त लाठो फुक्क भंसे मना चोथे चोन थथे इपि पा चोना चोपि निठो सिपाही तेत फुला सहरे वनिगु नयागु ढ्वाखा थिएन ढ्वाखा न अथे चालाउन ले थेने व स्वर्गदूत वया त टोटाउन अले तिनी पत्रुस वाचाया थथे ढाल
आ तिनी जिसिलका प्रभु जित थम स्वर्गदूत छया हया युद्ध तेत आशा थेना हेरोड लाट टोटका दिगु खनी
थथे मती तत पत्रुस मर्कुस धयाम यहुन्ना यमा मरियम यागु छे थेन व लुखा स बिल अले रोडा धयाम फाती न खाप खल पत्रुस यागु स मसिका व तस्क ले ताया खाप हे मचा कुसे दुने चौपिन त नि पत्रुस वल ढका धावन इमिस वया त ढाल
छ उ जुल जुइका
ए न रोदा पत्रुस हे ख ढका जिद्दी याना चोन अले इमिस धाल
ऐसा वो पत्रुसिया दूध जुई
पत्रुस धासा खापा स बिहाए चोन खापा चाकु बले वया त खना इपि छक्क जुल अले व इमिट हालिमते ढका ला भयाना प्रभु वया त गु कठ झ्याल खाना पित बना हया दिल धयागु ख फुक्क कन व इमिट
ठोख याकुब मेपि विश्वासी तेत न धया ब्यु
धका धया अन मेथा वन सुथे सिपाही त पत्रुस या त सुजुल धका तस्क आछु आछु कना चुन हेरोद पत्रुस या त मालान लुइकी मफगुली झ्यालखाना पाचो पिन्त जाँचे याना फुक्कसित स्याना छो ढका उज बिल अन लिपा हेरोद यहुदिया सिजरिया उना अनहे चोन हेरोद तायर व सिडोने चोपी मनोत लिसे तस्क त चाया चोगुली इम्स मिले जुया हेरोदिया त ले त्याकी त सोया चोन इम्स हेरोदिया बलस तस धयाम मनु या त लाते कया मिले जुया चोनिगु ढका भिन्ती याना छोट छा धासा हेरोदियागु हे देश इम्स नस कया चोङ्गु ख कोचना त खुनु हेरोद ल्याकु वस फुना सिंहासने चोवल अले व इमित नोचु बिल अले मनु त थठे ढका हाला हल जुजु परमेश्वर या त मढुङ कुसे थ हे त ढ जुगुली उग्रीमे छम प्रभु याम स्वर्गदूत वया त मफेका बिल अले व कि दया सित ऐसा परमेश्वर यागु भिङ्गु ख यक्कु ठासे नेनावन अले विश्वासित न यक्कु दयावन वर्णबास व सावल थगु ज्यासिदेका मर्कुस धयाम यहुन्न यात न बना यरुसलेम लिहावन।